आकाशवाणी मुंबई। श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाला आजपासून भुवनेश्वरमध्ये सुरुवात। मराठी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पात्र असलेले लाभ देण्याची राज्याची केंद्र सरकारकडे मागणी। आसाममध्ये कोळसा खाणीत अडकलेल्या एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश। माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्यासह 97 जणांची पारपत्र बांगलादेश सरकारकडून रद्द। आणि मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या 4 खेळाडूंचा प्रवेश। भारत देश एक आधुनिक सर्वसमावेशक आणि प्रगतीशील समाज निर्माण करण्यासाठी दीर्घकालीन आव्हानांचा सामना करत सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून यशस्वीपणे प्रवास करत आहे असं प्रतिपादन केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं। 18 प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाला आज सकाळी ओडिशातल्या भुवनेश्वर इथं सुरुवात झाली त्यावेळी ते संबोधित करत होते। विकसित भारतासाठी प्रवासी भारतीयांचं योगदान ही यंदाच्या अधिवेशनाची संकल्पना आहे। या अधिवेशनात सुमारे 75 देशातले 6,000 अधिक अनिवासी भारतीय सहभागी होत आहेत। जगभरातून आलेल्या प्रतिनिधींना ओडिशा राज्याची संस्कृती आणि समृद्ध वारसा दाखवण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं या अधिवेशनाच्या माध्यमातून केला आहे। माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं स्मारक उभारण्यासाठी सरकारनं राजघाट परिसरातल्या राष्ट्रीय स्मृती संकुलामध्ये एक जागा निश्चित केली आहे। दिवंगत माजी राष्ट्रपतींच्या कन्या शर्विष्ठा मुखर्जी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि या निर्णयाबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घासन मोमून यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक झाली। या बैठकीत नियमित लष्करी सराव प्रशिक्षण आणि संरक्षण प्रकल्प यासोबतच द्विपक्षीय संरक्षण सहकार्याबद्दल दोघांमध्ये चर्चा झाली। मालदीवचे संरक्षण मंत्री 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून ते गोवा आणि मुंबईलाही भेट देतील। मराठी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासोबत मिळणारे इतर लाभ देण्याची विनंती राज्य सरकारनं आज केंद्राला केली। मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची भेट घेतली त्यावेळी यासंदर्भात 4 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्राची प्रत शेखावत यांनी सामंत यांना सुपूर्त केली। मराठी पाली प्राकृत आसामी आणि बांगला या भाषांना अभिजात दर्जा दिल्याचा उल्लेख त्यात आहे। अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रस्ताव 2-3 आठवड्यात सादर करू असं सामंत म्हणाले।
मला असं वाटतं की आता आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि या जबाबदारीमध्ये काम करून मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन हे महाराष्ट्रामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीनं केलं जाईल यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय।
महाराष्ट्रासह इतर राज्यात तसंच विदेशातही मराठी भाषेचं जतन संवर्धन करण्यासाठी विविध प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली।
आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या महाराष्ट्र शासनाने माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना आंतरराष्ट्रीय मराठी मंच स्थापन केलेला आहे तोही अधिक सक्रिय करण्याची प्रक्रिया या निमित्तानं सुरू होऊ शकेल असं मला वाटतं। 17 देशांमध्ये आपले प्रतिनिधी आहेत ते अजून वाढवून कसं त्यांना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सामावून घेता येईल याचाही विचार मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेता येईल।
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात चालक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याविषयीची योजना जाहीर केली असून अशा संस्था उभारण्यासाठी सरकार प्रोत्साहन देणार आहे। ते काल बातमीदारांशी बोलत होते। देशात कुशल चालकांची वानवा असून चालक प्रशिक्षण संस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। सगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या वाहतूक मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत रस्ता सुरक्षेला अत्युच्च प्राधान्य देण्यात आलं असंही ते म्हणाले। केंद्र सरकारनं इस्रोचे नवे अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव म्हणून व्ही नारायण यांची नियुक्ती केली आहे. इस्रोचे विद्यमान अध्यक्ष एस सोमनाथ यांच्याकडून 14 जानेवारी रोजी ते पदभार स्वीकारतील. व्ही नारायण हे केरळमधल्या इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरचे संचालक आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आसाममध्ये दिमा हसाओ जिल्ह्यातल्या उमरंगसो इथे पूरग्रस्त कोळसा खाणीत अडकलेल्या एका कामगाराचा मृतदेह भारतीय नौदलाच्या 21 पॅरा डायव्हर्सनं बाहेर काढला. ही व्यक्ती नेपाळची नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. या खाणीत अडकलेल्या अन्य कामगारांना बाहेर काढण्याचं काम अद्याप सुरू आहे. ही कोळसा खाण मेघालयाच्या सीमेजवळ असून त्यात बेकायदेशीररित्या खाणकाम सुरू होतं. आसाम सरकारनं नौदलाच्या पाणबुड्यांना बचाव कार्यासाठी पाचारण केलं असून उर्वरित खाण कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बांगलादेशाच्या इमिग्रेशन आणि पारपत्र विभागानं बेपत्ता झालेल्या आणि गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या हत्याकांडात कथित सहभागामुळे माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्यासह 97 जणांची पारपत्र रद्द केली आहेत. बांगलादेश सरकारच्या मुख्य सल्लागारांचे उपसचिव अब्दुल कलाम आझाद यांनी ही माहिती वार्ताहर परिषदेत दिली आहे. यापैकी 22 जणांची पारपत्र बांगलादेशातून स्वतःहून बेपत्ता झाल्यामुळे तर 75 जणांची पारपत्र जुलैमध्ये झालेल्या हत्याकांडात सहभागी झाल्यामुळे रद्द झाल्याची माहिती त्यांनी दिली. शेख हसीना यांच्यावरही या हत्याकांडात सहभागी असल्याचा आरोप आहे. मात्र शेख हसीना यांच्याखेरीज अन्य कुठल्याही व्यक्तीचं नाव आझाद यांनी उघड केलेलं नाही अशी माहिती बांगलादेशाच्या स्थानिक वृत्तसंस्थेनं दिली आहे. आपल्या शपथविधीपूर्वी हमासनं गाझामधल्या ओलिसांची सुटका केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. फ्लोरिडा इथं काल झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या 20 जानेवारी रोजी ट्रम्प यांचा शपथविधी होणार आहे. घानाचे राष्ट्रपती म्हणून जॉन द्रामनी महामा यांनी शपथ घेतली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. देशाला आणखी मजबूत करण्याची संधी आपल्याला मिळाली असून आपलं सरकार खासगी क्षेत्राशी भागीदारी वाढवून बेरोजगारी दूर करेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा कॅस्ट्रो यांनी आज उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी दक्षिण कोरियाच्या सुंग ह्युन को आणि हे वोन योम यांचा 21-13 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. आद्या वरियत आणि सतीश करुणाकरण या अन्य एका भारतीय जोडीनंही मिश्र दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी आज भारताच्याच अमृता प्रथमेश आणि अशित सूर्या यांचा 21-13 21-15 असा पराभव केला. दरम्यान आजच्या अन्य लढतींमध्ये भारताच्या मालविका बनसोड हिची मलेशियाच्या गो जिन वेई हिच्याशी, आकर्षी कश्यप हिची डॅनिश खेळाडू जुली जेकोबसेन हिच्याशी तर अनुपमा उपाध्याय हिची थायलंडच्या पोर्नपावी चोचुवॉंग हिच्याशी लढत होईल. पुरुषांच्या शॉटपुट मधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चॅम्पियन बहादूर सिंग सागू यांची भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. चंदीगड इथं काल सुरू झालेल्या महासंघाच्या 2 दिवसीय वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घोषणा करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाला आजपासून भुवनेश्वरमध्ये सुरुवात. मराठी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पात्र असलेले लाभ देण्याची राज्याची केंद्र सरकारकडे मागणी. आसाममध्ये कोळसा खाणीत अडकलेल्या एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश. माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्यासह 97 जणांची पारपत्र बांगलादेश सरकारकडून रद्द. आणि मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या 4 खेळाडूंचा प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबई केंद्राचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी 3 वाजता. नमस्कार.